लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. तुम्ही ऐकता आहात लाईट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ज्या फिल्मचं नॉमिनेशन ऑस्कर मध्ये पोहोचलं ती म्हणजे श्वास. आणि त्यामध्ये तुमच्या रोल बद्दल मला वाटतं शबाना आझमींनी पण फार कौतुक केलं होतं की बाबा तू खरंच हे काही शिकलास का आणि तू काय डॉक्टरच का वगैरे म्हणून. सो टेल अस समथिंग अबाउट दॅट.
श्वास मधला म्हणजे एक डॉक्टर, म्हणजे नुसता डॉक्टर नव्हता, एक सक्सेसफुल ऑन्कोलॉजिस्ट होता. आणि मुंडतांबेकर त्यांची स्वतःची केस होती म्हणून मग मी त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसायचो तासन तास. ते मला म्हणे तू काय करतो सर, तुझं इथे येऊन बसणं म्हणा. नाही काही नाही, आय जस्ट वॉन्ट टू सी. मग मी त्यांच्या ऑपरेशन्स काही अटेंड केले होते. बेसिकली हा माणूस कॅरी कसं करतो स्वतःला, बरं, त्यात कॅन्सर, म्हणजे कॅन्सर म्हणजे एखाद्या माणसाला जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा मी डोळ्यांनी पाहिलं की तो एवढा खचलेला असतो की इट इज लाईक इक्वल टू की आता माझं गेलं. आणि पुणतांबेकर शैलेश त्याच माणसाला एक होप देऊन पाठवायचे, म्हणजे तो चेहराच बदललेला असेल त्या माणसाचा. ते मी पकडलं आणि ते मी हे करण्याचा प्रयत्न केला श्वासमध्ये. आणि शबानाने कुठल्या तरी केरळा फेस्टिवलमध्ये पाहिली आणि मग उर्मिला मातोंडकरच्या वडिलांचा फोन आला की शबानाला तुझ्याशी बोलायचं आहे, शी हॅज सीन द फिल्म वगैरे. 10 मिनिटात त्यांचा फोन आला. पहिलाच प्रश्न त्यांनी विचारला की तू कुठल्या मेडिकल कॉलेजमधला आहेस. तसं नो, मी माझा काहीच संबंध नाही मेडिसिनशी, आय नुसतं चेजे स्कूल ऑफ आर्ट्सचं पेंटर. म्हणून तिला विश्वासच बसेना. ती म्हणाली की मी सुद्धा खूप मेथड किंवा असं काही काही कॅरेक्टर्स वगैरे हे करते, पण एवढं म्हणजे ती मला म्हणाली की मला असं वाटलं तू डॉक्टर लागूनसारखा किंवा ह्यांच्यासारखा की मग ऍक्टर झालेला असं त्यांना तिला वाटलं. सो दॅट वॉज द मोस्ट
ओके. मला आवडलेली आणि जिचा मी सतत उल्लेख करत असते ती म्हणजे डोंबिवली फास्ट. निशिकांत कामतची ती फिल्म होती.
बेसिकली मी आणि निशिकांत तेव्हा एक पोलीस फाईल्स म्हणून एक झी वरती सिरियल करायचो, निशिकांत डिरेक्ट करायचो. मग निशिनी मला ही गोष्ट एक वन लाईन ऐकवली होती, होणार आहे पण ही करू. आणि मला तेव्हा असं होतं की आणखीन काहीतरी असं वेगळं आपण एक स्टेप घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे एक इंडस्ट्रीलाच एक टर्न मिळेल. म्हणून मग मी म्हटलं की हा एक मिशन म्हणून घ्यायचं की आणि त्यावेळेला डोंबिवली फास्ट बॅक कोणीच करत नव्हतं, म्हणजे ती गोष्ट एक तर वेगळी होती. दुसरी गोष्ट त्यावेळेला ते बजेट वाईज पण मोठी होती, म्हणजे इट वॉज 90-95 लाख त्यावेळेला. सो इट वॉज अ बिग हे. आणि निशिकांतनी काहीच केलेलं नव्हतं फिल्म वगैरे, त्यामुळे कुठलाच प्रोड्युसर, म्हणजे लोक ऐकत होती कारण माझा श्वास आणि अवंतिका वगैरे हे होतं, पण बजेट ऐकल्यावरती आणि ऐकल्यावरती मग ते सांगायचं सर हे 60 मध्ये करा किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी असं बदल असं वगैरे सगळं असायचं आणि आम्ही नाही म्हणायचो आणि मी निघायचो. असं करत 1.5 वर्ष गेलं आणि फायनली मग रमाकांत गायकवाड ज्या स्वदेशी कंपनीचे होते त्यांना फिल्म करायची होती म्हणून आम्ही ऐकवायला गेलो त्यांना. निशिकांत नरेट केल्यावरती त्यांनाही आवडली ती सगळ्यांना आणि ते म्हणाले की ओके आपण हे करूया, पण तुझ्याकडनं तू म्हणतोयस तशी फिल्म जर का नाही झाली तर वी विल नॉट रिलीज दिस फिल्म, वी विल स्क्रॅप इट. कारण ते म्हणाले की आमचं एक रेप्युटेशन आहे, वी डोंट वॉन्ट टू स्पॉइल इट. त्यामुळे फिल्म करताना इट वॉज स्मूथ. जेव्हा फायनल कट झाला आणि हे लोक बघायला येणार होते तेव्हा वी वेर व्हेरी टेन्स्ड. आणि त्यांनी बघितली आणि मग ते बाहेर आले आणि कुठेतरी ते पण असे हल्ले होते डोळ्यात ते वगैरे आणि मग ते म्हणाले की नाही आपण ह्याला मोठी करूया, पण देन तो प्रवास सुरू झाला. सो इट वॉज अ कॉन्शियस स्टेप.
आता एक रॅपिड फायर राऊंड. एक जागा जिथे परत विजिट करायला आवडेल.
कोकण.
एक फिल्म जी परत करून बघायला आवडेल.
डोंबिवली फास्ट.
एक कॉम्प्लिमेंट जे तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही.
शबाना आझमीने दिलेली कॉम्प्लिमेंट.
एक रिग्रेट जे तुम्हाला अजूनही आहे.
माझ्या वडिलांनी माझी एकही फिल्म नाही पाहिलेली.
हो
या
ऐको.
सो व्हेनेवर आय यूज टू टेक अन अवॉर्ड आय यूज टू मिस हिम अ लॉट.
एक फोन कॉल जो तुम्हाला करायला आवडेल.
वडिलांना आय वुड टेल हिम की यु नो कम अँड आय विल शो यू ऑल माय अवॉर्ड्स इन माय फिल्म्स.
ओके. एक फिल्म जी सोडली पण असं ते चुकीचं डिसिजन ठरलं.
हा, निशिकांत कामत जेव्हा फोर्स सिनेमा करत होता तेव्हा जॉन अब्राहम बरोबर जो एक पॅरलल रोल होता त्याच्यावर जो मनीष ह्यांनी केला त्यांच्या मुलांनी तो रोल मला ऑफर झाला होता आणि माझं ऑलमोस्ट डेट्स आमच्या झाले होते, पण नंतर काहीतरी जॉनच्यामुळे डेट्स सगळ्या बदलल्या आणि माझी दुसरी एक फिल्म क्लॅश होत होती आणि ज्याच्यासाठी मला कम्प्लीट शेव करायचं होतं. निर्माणा नावाची एक वेगळीच फिल्म होती मोर ऑन इच्छा मरण आणि ह्याच्यावरती आणि इट वॉज अ अगेन अ थ्रिलर मिस्ट्री आणि त्याच्यावरती आम्ही खूप महिने काम करत होतो आणि ऑलमोस्ट त्याचा सेट लागत होता आणि होता आणि त्यांनी कसे बसे पैसे जमून ते केले होते आणि मला अगदी जड मनाने मला निशिकांतला नाही सांगायला लागलं बिकॉज ऑब्व्हियसली त्याला त्या डेट्स कमिट केल्या होत्या. पण ती फिल्म नंतर असं लक्षात आलं की ती त्याला एक्झिक्यूट नीट नाही करता आली. मग त्याचं काही झालंच नाही पुढे वगैरे. सो दॅट कारण निशिकांत बरोबर नंतर मला कधीच काम करायला मिळालं नाही आफ्टर डोंबिवली फास्ट.
ओके. तीन गोष्टी ज्या सतत तुमच्या कारमध्ये असतात.
पाण्याची बाटली, माय रजिस्ट्रेशन बुक गाडीचं आणि वेल माझ्या आवडते म्युझिक सुफी पासून ते क्लासिकल पासून ते पॉप पासून ते रेंज ऑफ म्युझिक.
वन थिंग यू कॅरी ऑलवेज इन युअर वॉलेट.
7-8 वर्षापूर्वी कोणीतरी माझे एका ह्यांनी असे एक 100 रुपये दिले होते आणि ते म्हणाले होते हे सतत वॉलेटमध्ये ठेव. सो आत्ता इनफॅक्ट मला आठवलं की ओ स्टील इट्स देअर इन माय वॉलेट.
फूड यू कांट से नो टू.
अ फिश.
आणि आज आपल्या बऱ्याच गप्पा झाल्या पण आय वॉन्ट टू नो की विच वॉज द बेस्ट पार्ट ऑफ टुडेज इंटरव्ह्यू.
द बेस्ट पार्ट इज बेसिकली आय ओपन्ड माय हार्ट. ट्रिब्यूट पण दिल्यासारखं झालं बऱ्याच लोकांना. सो इज अ ब्रिलियंट थिंग.
पहिल्यांदा कुठल्या गोष्टी रिव्हील केल्या
ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म? बऱ्याच गोष्टी म्हणजे मी एकतर मी म्हणतो तसं ह्या सगळ्या लहानपणीतल्या गोष्टी मी म्हटलं होतं ते स्विमिंग जाऊन करणं इथे तिथे कांचनला कॉलेजमध्ये म्हणजे माझी गर्लफ्रेंड होती तिचा बॉयफ्रेंड होता वगैरे हे सगळं एन्जॉयड अँड इट वॉज अ ट्रिप इट वॉज अ जर्नी. 93.5 रेड एफएम बजाते रहो.